आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. अमरावती विद्यापीठानं रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत. राज्यपालांचं संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात आवाहन. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून मुंबईत सुरू. आणि आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 119वा भाग होता. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नसल्याचं ते म्हणाले. गेल्याच महिन्यात इस्रोचं 100वं रॉकेट प्रक्षेपण झाल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं.
हमारी स्पेस जर्नी की शुरुआत बहुत ही सामान्य तरीके से हुई थी. इसमें कदम कदम पर चुनौतियां थी, लेकिन हमारे वैज्ञानिक विजय प्राप्त करते हुए आगे बढ़ते ही गए. समय के साथ अंतरिक्ष की इस उड़ान में हमारी सफलताओं की लिस्ट काफी लंबी होती चली गई. लॉन्च व्हीकल का निर्माण हो, चंद्रयान की सफलता हो, मंगलयान हो, आदित्य L1 या फिर एक ही रॉकेट से एक ही बार में 104 सैटेलाइट्स को स्पेस में भेजने का अभूतपूर्व मिशन हो.
आता आपल्या अंतराळ शास्त्रज्ञांच्या पथकांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. देशाचा युवा वर्ग अंतराळ क्षेत्राकडे वळू लागला असून त्यामुळे गेल्या काही वर्षात या क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप आणि खासगी क्षेत्रातल्या अंतराळ कंपन्यांची संख्या शेकडोच्या घरात पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काही दिवसांमध्ये आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणार असल्याचं स्मरण करून देताना त्यांनी आपल्या मुलांना विज्ञानाची आवड असणं गरजेचं असल्याचं सांगितलं. यादृष्टीनं त्यांनी वैज्ञानिक म्हणून एक दिवस ही संकल्पना मांडली. नागरिकांनी आपल्या सोयीचा दिवस निवडून त्या दिवशी एक शास्त्रज्ञ एक वैज्ञानिक म्हणून जगून पाहावं, संशोधन प्रयोगशाळा तारांगण किंवा अंतराळ संशोधन केंद्रांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. आजच्या मन की बातमध्ये प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील यशवंतांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी इतर पदक विजेत्यांसह महाराष्ट्रातील किरण म्हात्रे आणि तेजस शिरसे या खेळाडूंचा उल्लेख केला. एक तंदुरुस्त आणि निरोगी राष्ट्र बनण्यासाठी भारताला लठ्ठपणाच्या समस्येवरही मात करावी लागेल असं यावेळी ते म्हणाले. ही समस्या वाढत असल्याची आकडेवारी गंभीर असून आपण एकत्रितपणे छोट्या छोट्या प्रयत्नातून याचा सामना करायला हवा असं ते म्हणाले.
अधिक वजन या मोटापा कई तरह की परेशानियों को बीमारियों को भी जन्म देता है. हम सब मिलकर छोटे छोटे प्रयासों से इस चुनौती से निपट सकते हैं. जैसे एक तरीका मैंने सुझाया था, खाने के तेल में 10% की कमी करना.
लठ्ठपणाच्या समस्येचं गांभीर्य आणि त्यावर मात करण्यासाठी ऑलिम्पिक पदक विजेती नीरज चोप्रा, क्रिकेटपटू निखत जरीन तसंच डॉ देवी शेट्टी यांचं मार्गदर्शनपर संदेशही पंतप्रधानांनी यावेळी श्रोत्यांना ऐकवले. पुढच्या महिन्यात 8 मार्च रोजी साजरा होणारा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणजे आपल्या महिला शक्तीला वंदन करण्याची विशेष संधी असल्याचं ते म्हणाले. यंदाच्या महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी एका दिवसासाठी आपण आपली समाजमाध्यम खाती देशातल्या काही प्रेरणादायी महिलांकडे सोपवणार आहोत. या खात्यांवर त्या त्यांचं काम त्यांच्यासमोर आव्हानं अनुभव देशवासियांसोबत सामायिक करतील असं ते म्हणाले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांनी यासाठी नमो ऍपवर तयार केलेल्या मंचाच्या माध्यमातून सहभागी होण्याचं आवाहन केलं. देशात इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा सुरू असल्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी होणाऱ्या परीक्षा पे चर्चा हा उपक्रम यंदा वेगळेपणानं आयोजित केला गेला आणि त्याबद्दल सकारात्मक अभिप्राय मिळत आहे असं पंतप्रधान म्हणाले. परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांनी आनंदी आणि तणावमुक्त राहावं असा सल्ला प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सुरक्षा अशा प्रगत क्षेत्रात शिक्षण देऊन अमरावती विद्यापीठानं रोजगारक्षम विद्यार्थी घडवावेत असं आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल आणि कुलपती CP राधाकृष्णन यांनी आज केलं. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या 41व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. संस्कृत, पाली, इंग्रजी, हिंदी आणि भारतातील इतर भाषांमध्ये साठवलेलं ज्ञान मराठीत भाषांतरित व्हावं जेणेकरून सामान्य माणसाला त्याचा फायदा होईल असं आवाहनही यावेळी राधाकृष्णन यांनी केलं. यावेळी सर्वोच्च न्यायालय न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, कुलगुरू डॉ मिलिंद बारहाते आदी उपस्थित होते. न्यायमूर्ती गवई यांनी संत गाडगेबाबांच्या जयंतीचं औचित्य साधून अमरावती जिल्ह्याला संतांची महान परंपरा लाभली असल्याचं सांगून अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता आणि शिक्षणाचं महत्व पटवून सांगितलं. यावेळी न्यायमूर्ती गवई यांनी या विद्यापीठाची वैशिष्ट्यही सांगितली.
महाराष्ट्र स्थापना दिनी एक मे रोजी विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर या विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून माझ्या वडिलांचे मित्र स्वर्गवासी डॉक्टर के जी देशमुख यांनी धुरा सांभाळली. या परिसरात शून्यामधून विश्व उभारण्यात आले, या परिसरात क्रीडांगणे तयार करण्यात आली, जलकुंभाची निर्मिती, रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. आज नितीस परिसरामध्ये सुमारे 3 लाखाचे वर झाडे आहेत. अमरावती शहरात ऑक्सिजन पार्क म्हणून विद्यापीठ परिसराचा नावलौकिक आहे.
यावेळी राज्यपाल यांच्या हस्ते मुलींच्या वसतीगृह आणि विस्तारित इमारतीचं आभासी पद्धतीनं भूमिपूजन करण्यात आलं. कुलगुरू डॉ बारहाती यांनी स्वागतपर भाषण केलं, तसंच अहवालाचं वाचन केलं. सुरुवातीला राज्यपाल यांनी राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीनं मानवंदना देण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मंत्रालयातील तळमजल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत गाडगेबाबांना अभिवादन केलं. मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संत गाडगेबाबांचे अंतिम श्रद्धास्थान असलेल्या अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील श्री क्षेत्र नागरवाडी इथं त्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई इथं सोमवार दिनांक 3 मार्च ते बुधवार दिनांक 26 मार्च या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन मुंबई इथं विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आज झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. आयसीसी अजिंक्यपद करंडक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होत आहे. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा पाकिस्तान 43 षटकात 7 गडी बाद 200 धावा झाल्या होत्या. पाकिस्तान संघाकडून शकील यांनी 62 धावा तर मोहम्मद रिझवान यांनी 43 धावा काढल्या. अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी तर हार्दिक पांडे यांनी 2 गडी बाद केले. स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात भारतानं बांगलादेशवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला होता तर पाकिस्तानला कराची इथं झालेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभव स्वीकारला लागला होता. आजचा सामना जिंकला तर भारताचं उपांत्य सामन्यातलं स्थान निश्चित होईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी प्रस्तावाच्या सादरीकरणासाठी महाराष्ट्र राज्य सरकारचं 4 सदस्यीय शिष्टमंडळ आज पॅरिसला रवाना झालं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खरगे, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वस्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाणलोट विकास यात्रेला अकोला जिल्ह्यात आजपासून सुरुवात होत आहे. येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत अकोला जिल्ह्यातील 12 गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येईल. पुढील आठवडाभरात पाणलोट रथाचे स्वागत करणे, नवीन कामांचे भूमिपूजन करणे, वृक्ष लागवड करणे, पूर्ण झालेल्या कामांचं लोकार्पण करणे, पाणलोट योद्ध्यांना बक्षीस देणं, पथनाट्याद्वारे पाणलोट व्यवस्थापनाचं महत्व सांगणं, मृदा आणि जलसंधारणाची शपथ आदी कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर यांनी दिली. आज विदर्भात सर्वात जास्त तापमानाची नोंद अकोला इथं 36.7 अंश सेल्सिअस करण्यात आली असून सर्वात कमी तापमान गोंदिया इथं 15 अंश सेल्सिअस होतं. नागपूरचा आजचा कमाल किमान तापमान 34.6 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15.4 अंश सेल्सिअस होतं. दरम्यान विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मन की बात या कार्यक्रमात प्रतिपादन. आणि राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 3 मार्चपासून मुंबईत सुरू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.